विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ती आता 66 पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या 4 रुग्णांच्या मृत्यूचं परीक्षण करणार आहे. 20 पासून पुणे जिल्ह्यात झिका विषाणूचे 73 रुग्ण आढळले असून त्यामध्ये पुणे शहरातील 66, पुणे ग्रामीणमधील 5 आणि पिंपरी चिंचवडमधील 2 रुग्णांचा समावेश आहे. गेल्या 3 दिवसात पुणे शहरात झिका विषाणूच्या संसर्गाची 8 प्रकरणं नोंदवली गेली असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ नीना बोराटे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात झिका विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचाही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेत जनसामान्यांना या विषाणूजन्य आजारांबाबतची लक्षणं आणि घ्यायची काळजी याबाबत सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन मिळावं या हेतूनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं आज चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या यशस्वी भवन या शैक्षणिक संकुलात विशेष जनजागृती सत्र आयोजित केलं होतं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राजू साबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. शहराला डेंग्यूमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड शहर ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत बीट डेंग्यू ही संकल्पना राबवली जात आहे. यामध्ये नागरिकांनी आठवड्यातून 1 तास आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपल्या राहत्या घरी स्वच्छता करायची आहे, तसंच कुठेही पाणी साचू न देणं, आजूबाजूला डासांची निर्मिती होऊ न देणं, इतर कीटकजन्य आजारांची माहिती असणं, आपल्या आजूबाजूला डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या रुग्णालयाला कळवणं आदी बाबींचा या मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवनाळ धरण 94% भरलं असून शहराला दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष मयूर जाधव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. शहराला सध्या 1 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पुणे महापालिकेच्या वतीनं इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेअंतर्गत विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. यंदाच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावा असं आवाहन पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी केलं आहे. फळे भाजीपाला आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीत देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याची माहिती कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ कैलास मोते यांनी दिली. राज्याचा कृषी विभाग केंद्राच्या अपेडा या संस्थेच्या वतीनं यशदा इथं नुकत्याच आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. शेतमाल निर्यातदार निर्यातयोग्य शेतमाल उत्पादन करणाऱ्या पुणे अहमदनगर आणि सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदीदार विक्रेता संवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रमात 225 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. कृषी महाविद्यालय पुणे तसंच पुण्याच्या मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, साखर आयुक्तालय पुणे आणि दि एन्व्हायरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कोल्हापूर यांनी येत्या 8 आणि 9 ऑगस्टला पुण्यातील कृषी महाविद्यालयात साखर आणि संलग्न उद्योग परिषद 2024 आयोजन केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता पुणे जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील 9,72,819 महिलांनी अर्ज सादर केले असून अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम सुरू करण्यात आली आहे. छाननी प्रक्रियेत आतापर्यंत 7,66,392 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत तर 795 अर्ज नाकारण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या पथविभागानं खड्ड्यांची डागडुजी अखेर सुरू केली आहे. गेल्या 2 दिवसात सुमारे 803 खड्डे बुजवण्यात आले आहेत. ही माहिती पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. या खड्ड्यांची गंभीर दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाची बैठक घेत 24 तासांच्या आत खड्डेमुक्त रस्ते करण्याचे आदेश दिले होते. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.